सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत आणि माझ्या सोबत सीपी श्री रवींद्र सिंगल सर. जर स्टॅटिस्टिक्स विचारले, जर ऍक्सिडेंट्सचं प्रमाण विचारलं सर गेल्या काही दिवसांमधलं म्हणा किंवा महिन्यांमधलं, तर काय एकूण आकडे समोर येत आहेत, कितपत भीषण गोष्टी पाहायला मिळत आहेत सध्या?
तर काय की शहरामध्ये असं जर ऍक्सिडेंट झाला तर फॅटलचे प्रमाण कमी आहे, परंतु इंजुरी जास्त होतात.
बरोबर.
आणि त्याची काय की जर हेड इंजुरी झाली तर त्याचे मोठाच त्याचे सर्वांवर त्याचा परिणाम पडतो, म्हणजे ते स्वतः ज्याला मार लागलेली आणि परिवारावर पण. तर हे जे आहे तो एक आपल्याला चेक केला पाहिजे आणि फॅटल किंवा इतर ऍक्सिडेंट कसे कमी करता येईल तो एक मुद्दा आहे. मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो सध्या की जर आपण सायरनवर जर थोडासा कंट्रोल ठेवला. मी 2005 पासून मी कोसोवत होतो 1.5 वर्षासाठी. मी तेव्हापासून आजपर्यंत हॉर्न एकही वेळेस वाजवलं नाही.
ओ माय गॉड.
मी हा मी मोटरसायकल चालवतो, मी कार चालवतो, सगळं हे चालवतो, परंतु कधी हॉर्नचा वापर केलेला नाही.
बर बर.
आणि तुम्ही इतका शांत राहतात ज्यावेळेस ड्राईव्ह करता, नाही ते हॉर्न वाजवत राहतात, आपला स्ट्रेस लेवल आपण वाढवतो. तुम्ही एक ट्राय करा. मी आता जे सगळे ऐकाय मला सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही एक दिवस हॉर्नचा वापर करू नका. बघा काहीही फरक पडत नाही. तुम्ही 2 मिनिटाचा पण फरक पडत नाही, परंतु रेड लाईट जसे ग्रीन झाली आपण सायरनची सुरुवात करतात. मग जे माणूस ते तुमच्या समोर पुढे उभा आहे त्याला थोडा ना तिथे थांबण्याचा शोक आहे. क्लिअर झाला ट्रॅफिक आपोआप जाणार तो आणि तुम्हाला पण मार्क मिळेल.
बरोबर.
हे लहान लहान गोष्टी आहे परंतु फार महत्वपूर्ण आहे
आणि या गोष्टींचं पालन करणं खरं तर ही आपली जबाबदारी आहे एक जागरूक नागरिक म्हणून.
बिलकुल.
अशिक, हे खऱ्या अर्थानं प्रचंड व्हॅल्युएबल मुद्दे आहेत. जरा सगळ्यांनी काळजीपूर्वक हे विषय हाताळणं गरजेचं आहे. बजाते राहो.